चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानात साखर कारखान्यांबाबत सरकारची कडक भूमिका। भारताप्रमाणेच पाकिस्तानातही ऊस थकबाकी ही मोठी समस्या बनली आहे। पाकिस्तानात ऊस थकबाकीबाबत सरकारनं कडक भूमिका घेतली असून यामुळे प्रशासनानं साखर कारखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पीएमएलएन नेते हमजा शहबाज आणि सलमान शहबाज शरीफ यांच्या कारखान्याला जिल्हा प्रशासनानं सील केलं आहे आणि त्यातील साखर साठा ताब्यात घेतला आहे। अतिरिक्त उपायुक्त शोएब अली यांच्या नेतृत्वातील एक जिल्हा प्रशासकाच्या टीमनं सरगोधा येथील शहापूर स्थित अल अरब साखर कारखान्यावर छापा टाकला आणि गोदामातील साखर साठा ताब्यात घेतला। ऊस आयुक्त पंजाब आणि उपायुक्त सरगोधा एशिया गुल यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाईचे आदेश दिले होते, जे ऊस आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाद्वारा वारंवार नोटीस देऊनही उपरोक्त साखर कारखाना प्रशासनाकडून त्यांच्या ऊसाची किंमत त्यांना दिलेली नाही। छापा टाकणाऱ्या टीमनं मुख्य दरवाजा आणि कारखान्याच्या 4 अंतर्गत दरवाजांना सील केलं आहे, जेणेकरून कायद्यानुसार पुढची कारवाई सुरू आहे।